चतुर्दश सर्ग अयोध्या यात्रा भरद्वाज मुनींचे आतिथ्य आणि भरत भेट। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर सर्व बाजूकडे दृष्टिक्षेप करून रघुनंदन राम चंद्रानना सीतेला म्हणाले, हे सीते, त्रिकुट पर्वताच्या शिखरावर असलेली आणि अतिशय प्रभा असणारी ही लंका बघ, तसेच मासाच्या चिखलाने भरून गेलेली ही रणभूमी बघ। येथे राक्षस आणि वानर यांचा फार मोठा संवाद झाला। मी मारलेला राक्षस राज रावण येथे पडला होता। कुंभकर्ण इंद्रजित इत्यादी सर्व राक्षस येथेच पडले होते। सागरावर हा सेतू मी बांधला। या महात्म्या विशाल सागराचे सेतू बंध नावाने प्रख्यात असणारे आणि तिन्ही लोकांकडून पूजिले जाणारे हे तीर्थ दिसून येत आहे। हे अतिशय पवित्र असून केवळ त्याच्या दर्शनानेच ते पातकांचे हरण करते। येथे रामेश्वर महादेवांची मी स्थापना केली आहे। मंत्र्यांसह विभीषण मला येथे शरणाला होता। विचित्र उपवनाने युक्त असणारी ही सुग्रीवाची नगरी किष्किंध आहे। येथे सीतेला प्रसन्न करण्यासाठी रामांच्या आज्ञेने तारा इत्यादी वानर स्त्रिया सुग्रीवाने आणवल्या। त्या स्त्रियांना बरोबर घेऊन त्यांच्यासह तट दिशी उड्डाण करणारे विमान पाहून राघव सीतेला म्हणाले, सीते, हा ऋषमुख पर्वत पहा, येथे मी वालीचा वध केला होता। जेथे मी खर दूषण इत्यादी राक्षसांचा वध केला होता ती ही पंचवटी नावाची जागा। हे कल्याणी, अगच्छ आणि सुतीष्ण या ऋषींचीही आश्रमस्थाने तू पहा। हे कांतिमती सीते, हे सर्व तापस येथे दिसत आहेत। हे देवी, हा तो सर्वश्रेष्ठ चित्रकूट पर्वत स्पष्टपणे दिसत आहे। येथेच कैकेयी पुत्र भरत मला प्रसन्न करण्यास आला होता। यमुनेच्या तीरावरील हा भरद्वाज ऋषींचा आश्रम पहा। सर्व लोकांना पावन करणारी ही भागीरथी येथे दिसत आहे। हे सीते, सूर्यवंशी राजाने केलेल्या यज्ञांच्या स्तूपांच्या समूहाने युक्त अशी ही शरीर नदी येथे दिसत आहे। ही अयोध्या दिसते। हे सुंदरी, तिला प्रणाम कर। अशा प्रकारे क्रमाने जाता जाता राम भरद्वाजांच्या आश्रमात पोहोचले। 14 वर्षे पूर्ण झाल्यावर पंचमी तिथीला रघुनंदनाने भरद्वाज मुनींना पाहिले आणि लक्ष्मणासह प्रभू रामाने त्यांना वंदन केले। आश्रमात बसलेल्या मुनींना रघुत्तमाने विनयपूर्वक विचारले, भरताविषयी तुम्ही काही ऐकले आहे का? शत्रुघ्न आणि भरत कुशल आहेत ना? अयोध्येत सुभद्रा आहे ना? माझ्या माता सुखरूप आहेत ना? रामांचे बोलणे ऐकून आनंदित झालेल्या भरद्वाजाने उत्तर दिले, रामा, सर्वजण कुशल आहेत। उदार मनाचा भरत हा फळे आणि मुळे यांचा आहार घेतो। त्याने जटाने वल्कले धारण केले। राज्याचा संपूर्ण कारभार तुमच्या पादुकावर सोपवून तो तुमचीच प्रतीक्षा करीत आहे। हे रघुनंदना, दंडकारण्यात तुम्ही जी कृत्य केलीत आणि सीतेचे हरण झाल्यावर तुम्ही जो राक्षसांचा विनाश केला, हे रामा, ते सर्व तुमच्या कृपाप्रसादामुळे मी तपोबळाने दांडलेले आहे। हे रामा, आदि मध्य आणि अंत यांनी रहित असे साक्षात परब्रह्म तुम्हीच आहात। सर्व भूतांना निर्माण करणारे तुम्ही आहात। प्रथम पाणी निर्माण करून नंतर तुम्ही तिथे निद्रा करता। म्हणून तुम्ही नारायण, नार म्हणजे पाणी, हे ज्याचे अयन म्हणजे आश्रय आहे तो नारायण आहात। हे विश्वात्मन, तुम्ही सर्व माणसांचे अंतरात्मा आहात। तुमच्या नाभिकमातून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव हे सर्व लोकांचे पितामह आहेत। म्हणून तुम्ही सर्व जगाचे ईश्वर आहात। तुम्ही सर्व लोकांकडून वंदिले जाता। तुम्ही साक्षात विष्णू आहात। सीता ही लक्ष्मी आहे आणि लक्ष्मण हा शेष नाग आहे। स्वतःच्या मायेने तुम्ही स्वतःच्या ठिकाणी स्वतःच हे संपूर्ण विश्व उत्पन्न करता, परंतु आकाशाप्रमाणे तुम्ही कशानेही लिप्त होत नाही। स्वतःच्या चित ज्ञान शक्तीच्या द्वारा तुम्ही सर्वांचे साक्षी राहता। हे रघुनंदना, सर्व प्राण्यांच्या आत आहे तुम्हीच आहात, आणि जरी तुम्ही पूर्ण म्हणजे अखंड आहात तरी लोकांना तुम्ही मर्यादित असल्यासारखे भासता। हे जगताच्या स्वामी रामा, तुम्हीच जग आहात। तुम्हीच जगाचा आधार आहात आणि तुम्हीच जगाचे पालन करते आहात, आणि तुम्ही सर्व भूतामध्ये भोगत्या आणि अन्न रूपाने भोज्य आहात। हे रघुत्तमा, जे जे काही दिसून येते, ऐकले जाते किंवा स्मरले जाते, ते सर्व काही तुम्हीच आहात। तुमच्याशिवाय कुठेही काहीही वेगळे असे काही नाही। हे रामा, तुमच्या शक्तीने प्रेरणा मिळालेली माया हीच अहंकार इत्यादी स्वतःच्या गुणाने सर्व लोक उत्पन्न करते, म्हणून सर्व काही करण्याचे कर्तृत्व हे तुमच्यावर आरोपले जाते। ज्याप्रमाणे चुंबकाच्या सानिध्याने लोखंड इत्यादी जड अचेतन पदार्थ हलू लागतात, त्याप्रमाणे तुमची दृष्टी पडताच माया ही संपूर्ण जग निर्माण करते। तुम्ही स्वतः देहरहित असून सुद्धा तुम्ही विश्वाचे रक्षण करणाऱ्या इच्छेने दोन देह धारण करता. विराट हे तुमचे स्थूल शरीर आहे, तर तुमचे सूक्ष्म शरीर हे सूत्र म्हणजे हिरण्यगर्भ आहे असे म्हटले जाते. हे रघुनंदना, तुमच्या विराट शरीरापासून तुमचे हजारो अवतार उत्पन्न होतात आणि आपले कार्य पूर्ण झाल्यावर ते पुन्हा तुमच्या विराट शरीरातच प्रवेश करतात. हे रघुत्तमा, या जगात जे लोक अनन्य चित्त होऊन तुमच्या अवतारांच्या कथा गातात आणि वर्णन करतात त्यांनाच मुक्ती प्राप्त होते. हे राघवा, तू पूर्वी भूमीचा भार हरण करण्यास ब्रह्मदेवाने तुमची प्रार्थना केली होती, त्यांच्या तपस्येने संतुष्ट होऊन तुम्ही रघुच्या कुळात अवतार घेतला. हे रामा, आता तुम्ही देवांचे ते दुष्कर कार्य पूर्णपणे पार पडले. आता अनेक सहस्र वर्षे या मनुष्य देहात राहूनच तुम्ही दोन्ही लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही अनेक कठीण आणि पापहारक कार्य करून स्वतःच्या कीर्तीने हे संपूर्ण विश्व भरून टाकाल. हे जगन्नाथा, आज माझ्यावर तुम्ही पवित्र करा अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे. आज येथे सैन्यासह राहून भोजन करून मग उद्या स्वतःच्या नगरीला जा. ठीक आहे, असे म्हणून राघव त्या उत्तम आश्रमात राहिले. त्यावेळी सीता, लक्ष्मण आणि सैन्य यांच्यासह त्यांचा भरद्वाजाने सत्कार केला. नंतर क्षणभर विचार करून राम मारुतीला म्हणाले, हे हनुमंता, आत्ता येथून तू सत्वर अयोध्येकडे जा. तेथे राजमंदिरातील सर्व लोक कुशल आहेत ना हे जाणून घे. तसेच शृंगवीरपुरात जाऊन तू गुह या माझ्या मित्राशी बोल. जानके आणि लक्ष्मण यांच्यासह मी परत आलो आहे असे तू त्याला निवेदन कर. त्यानंतर नंदीग्रामात जाऊन माझ्या भरताला भेटून पत्नी आणि भाऊ यांच्यासह माझे कुशल आहे असे सांग. त्यानंतर सीतेचे अपहरण झाल्यापासून रावणाचा वध इत्यादी माझी सर्व हकीकत तू तेथे क्रमाने त्याला सांग आणि सर्व शत्रुसमूहाचा वध करून कृतकृत्य होऊन राम पत्नी आणि लक्ष्मण यांच्यासह तसेच श्रेष्ठ अश्वले आणि वानर यांच्या बरोबर घेऊन येत आहेत असे तू सांग. हा सर्व वृत्तांत तेथे सांगून भरताचा समाचार घेऊन पुन्हा सत्वर माझ्याजवळ ये. ठीक आहे, असे म्हणून हनुमंताने तेथेच मानवी शरीर धारण केले आणि नंतर ज्याप्रमाणे गरुड सर्पाला पकडण्याच्या इच्छेने वेगाने जातो त्याप्रमाणे तो लगेच वायुवेगाने नंदीग्रामाकडे निघाला. प्रथम शृंगवीरपुरात पोहोचल्यावर गुहाजवळ जाऊन आनंदित मनाने मारुतीने असे गोड शब्दात म्हटले, श्रीमान धर्मात्मा, तुझे मित्र दशरथ पुत्र रामाने सीता आणि लक्ष्मण यांसह मी कुशल आहे अशी आपली कुशल वार्ता तुला सांगितली. मुनी भरद्वाजाने अनुज्ञा दिल्यावर आजच राघव तुझ्याकडे येतील, त्यावेळी तू रघुत्तम देवाना भेटशील. आनंदाने गुहाच्या अंगावर रोमांच आले होते. त्याला असे सांगून महा तेजस्वी प्रचंड वेग असणारा मारुती वायुवेगाने आकाशात उडाला. पुढे वाटेत त्याने रामतीर्थ आणि महानदी शरीर पाहिली. ती नदी ओलांडून हनुमान आनंदाने नंदीग्रामात शिरला. अयोध्येपासून एक कोश अंतरावर असणाऱ्या नंदीग्रामात वल्कली आणि कृष्णाजी नाव वापरणारा आश्रमात राहणारा कृष आणि दीन असा भरत त्याला दिसला. भरताचे अंग अभ्यंगादी संस्कार न झाल्यामुळे मळकट झाले होते. त्याच्या डोक्यात जटा होत्या. त्याने वल्कल वस्त्र धारण केले होते. फळे आणि मुळे यांचा आहार घेऊन तो रामाचे ध्यान करण्यात मग्न होता. रामांच्या पादुका पुढे ठेवून तो पृथ्वीचे राज्य करीत होता. काशाय वस्त्र परिधान करणारे मंत्री आणि मुख्य नागरिक यांच्यासमेत तो साक्षात मूर्तिमंत धर्माप्रमाणे दिसत होता. अशा त्या भरतापुढे व पवनपुत्र हनुमानाने हात जोडले आणि म्हटले, हे भरता, दंडकारण्यात राहणाऱ्या ज्या तपस्वी रामांचे तू चिंतन करीत आहेस आणि ज्यांच्याविषयी तू शोक करीत आहेस त्या काकुच्छ रामाने तुला आपले कुशल कळवण्यास सांगितले. हे देवा, मी आता तुम्हाला प्रिय वार्ता सांगतो, तुम्ही आता आपला दारुण शोक टाकून द्या. याच मुहूर्तावर तुम्ही तुमच्या बंधू रामांना भेटाल. युद्धामध्ये रावणाचा वध करून आणि सीतेला प्राप्त करून घेऊन मनोरथ सफल झालेले राम हे सीता आणि लक्ष्मण यांच्यासह जवळ येत आहेत. मारुतीने असे सांगितल्यावर महा तेजस्वी भरत तळमळीने आणि आनंदातरीकाने मूर्छित होऊन जमिनीवर पडला. शुद्धीवर आल्यावर गोड बोलणाऱ्या मारुतीला भरताने लगेच आलिंगन दिले आणि आनंदाश्रूने त्याला नाव घातले. मग भरत हनुमानाला म्हणाला, अरे तू देव आहेस की माणूस आहेस? माझ्यावरील दयेमुळे तू येथे आलायस. हे साधव, प्रिय वार्ता सांगणारे तुला मी एक लक्ष गाई, उत्तम सुंदर असे 100 गावे आणि सर्व अलंकाराने युक्त अशा 16 सुंदर कन्या देत आहे. असे सांगून भरत हनुमानाला पुन्हा म्हणाला, माझे स्वामी राम हे घोर अरण्यात गेलेला अनेक वर्षे झाली आणि आज मी त्यांची आनंददायक वार्ता ऐकत आहे. आज मला एक कल्याणकारी लौकिक उक्ती अगदी सार्थ आहे असे वाटते. माणूस जर जिवंत राहिला तर 100 वर्षाने का होईना त्याला आनंद प्राप्त होतो. तुझे कल्याण हो. आता तू मला सांग की राघव आणि वानर यांची भेट कशी काय झाली बरे. तू मला खरे खरे सांग, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवीन. महात्म्या भरताने असे म्हटल्यावर हनुमानाने त्याला रसमरामाचे संपूर्ण चरित्र क्रमाने सांगितले. पवनपुत्राकडून ते ऐकल्यावर भरताला परमानंद झाला. तेव्हा आनंदित झालेल्या भरताने आनंदित झालेल्या शत्रुघ्नाला आज्ञा केली, हे रघुनंदना शत्रुघ्ना, या नगरीत जितकी दैवते आहेत त्या सर्वांची नाना प्रकारच्या पूजा सामग्रीने पूजा करा. सुत वैतालिक बंदीजन स्तुतीपाठक आणि मुख्य मुख्य वारांगणा यांचे 100 समुदाय आजच नगराच्या बाहेर पडू देत. खेरीज राजस्त्रिया तसेच अमात्य हत्ती घोडे आणि पायदळ यांनी युक्त सेना ब्राह्मण नागरिक आणि येथे एकत्र आलेले सर्व राजे लोक हे सर्वजण राघवांचा मुखचंद्र पाहण्यास आजच अयोध्येच्या बाहेर पडू देत. भरताचे वचन ऐकल्यावर शत्रुघ्नाने आज्ञा दिली. त्या आज्ञेमुळे नाना प्रकारच्या कलामध्ये कुशल असणाऱ्या नागरिकांनी आपापली घरे सुशोभित केली. तसेच उज्ज्वल मोती आणि रत्ने यांनी युक्त अशी नाना प्रकारची तोरणे नाना प्रकारच्या चित्रविचित्र पताका यांच्याद्वारे त्यांनी अयोध्या नगरी सुशोभित केली. त्यावेळी रामांच्या दर्शनाची लालसा असणारे लोक गटागटाने नगराच्या बाहेर पडले. त्याने आपल्याबरोबर 100,000 घोडे 10,000 हत्ती सोन्याच्या ताराने सुशोभित केले 10,000 रथ आणि ईश्वराला अर्पण करण्यास योग्य अशा ऐश्वर संपन्न लहान मोठ्या वस्तू घेतल्या होत्या. त्यानंतर पालखीत आरूढ होऊन राजस्त्रिया बाहेर पडल्या आणि रामांना भेटण्यास शत्रुघ्नाला बरोबर घेऊन भरत हा रामांच्या पादुका मस्तकावर धारण करून आणि हात जोडून पायी पायी निघाला. तितक्याच ब्रह्मदेवाने मनाने निर्माण केलेले सूर्याप्रमाणे तेजस्वी चंद्राचे कांती असणारे पुष्पक विमान सर्वांना दुरून दिसू लागले. त्यावेळी हनुमान म्हणाला, लोक हो बघा, या विमानात वैदेही सहित राम आणि लक्ष्मण हे वीर बंधू कपिश्रेष्ठ सुग्रीव आणि मंत्र्यासहित बिभीषण बसलेले दिसून येत आहेत. त्यावेळी स्त्रिया बालके तरुण वृद्ध यांच्या तोंडून आनंदामुळे निर्माण झालेला हे राम आले असा हा ध्वनी स्वर्गाला जाऊन भिडला. रथ हत्ती घोडे यावर बसून आलेले लोक खाली उतरून जमिनीवर उभे राहिले. विमानात बसलेले राम त्या लोकांना आकाशातील चंद्राप्रमाणे दिसले. त्यानंतर अतिशय आनंदित झालेल्या भरताने आपले हात जोडून रामाकडे तोंड करून वर पाहिले. तेव्हा विमानाच्या अग्रभागी बसलेले राघव भरताला मेरू पर्वतावरील सूर्याप्रमाणे दिसले. आनंदपूर्वक नम्र होऊन भरताने श्रीरामांना वंदन केले. त्यानंतर रामांच्या अनुज्ञेने ते विमान जमिनीवर खाली उतरले. त्यानंतर धाकटा भाऊ शत्रुघ्नासह भरताला रामाने त्या विमानात घेतले. रामाजवळ गेल्यावर आनंदित झालेल्या भरताने रामांना पुन्हा वंदन केले. बऱ्याच काळानंतर भेटलेल्या भरताला रघुनंदनाने स्वतःच्या जवळ बसून त्याला आनंदाने आलिंगन दिले. त्यानंतर प्रेमाने विवल झालेल्या भरताने लक्ष्मणाची भेट घेतली आणि स्वतःचे नाव उच्चारित आनंदित झालेल्या भरताने जानकीला अभिवादन केले. नंतर सुग्रीव जांबवंत युवराज अंगद तसेच मैंद द्विविद नील ऋषभ यांनाही भरताने आलिंगन दिले. तसेच सुषेण नल गवाक्ष गंधमादन शरभ आणि पनस यांनाही भरताने आलिंगन दिले. अशा प्रकारे भरताकडून आदर दाखवला गेलेल्या त्या सौम्य आणि आनंदित झालेल्या वानराने मनुष्य रूप धारण करून भरताला त्याचे कुशल विचारले. त्यानंतर सुग्रीवाला आलिंगन देऊन भरताने प्रेमपूर्वक म्हटले, हे सुग्रीवा, तुझ्या सहाय्यामुळे रामांचा जय झाला आणि रावण मारला गेला, म्हणून हे सुग्रीवा आम्हा चौघा भावांचा तो पाचवा भाऊ झालायस. मात्रुघ्नाने विनयपूर्वक लक्ष्मणासह रामांना वंदन केले आणि त्यानंतर त्याने सीतेच्या चरणांना वंदन केले. शोकाने विवल आणि निस्तेज आणि कृश झालेल्या कौसल्या मातेजवळ जाऊन रामाने अतिशय नम्रपणाने तिच्या पायांना वंदन करून तिचे मन प्रसन्न केले. नंतर कैकेयी आणि सुमित्रा या इतर मातांना त्यांनी नमस्कार केला. इतका काळ आदरपूर्वक आणि चांगल्या प्रकारे पूजिलेल्या रामांच्या त्या पादुका भरताने भक्तीपूर्वक रामांच्या पायात घातल्या. आणि मग भरत रामाना म्हणाला, हे रामा, माझ्याजवळ इतके दिवस ठेव म्हणून असलेले हे राज्य आज मी तुम्हाला परत करीत आहे. हे प्रभू, अयोध्येत परत आलेल्या तुम्हाला मी आज पाहत आहे, यामुळे आज माझा जन्म सफल झालाय आणि माझे मनोरथ आज पूर्ण झाले. हे जगन्नाथा, तुमच्या प्रतापामुळे या राज्याची कोठारी, सैन्य, कोश हे माझ्याकडून 10 पट केले गेले. आता तुम्ही स्वतःच या नगरीचे राज्याचे पालन करा. अशा प्रकारे बोलणाऱ्या भरताला पाहून सर्व वानरश्रेष्ठाने डोळ्यातून आनंदाचे अश्रू ढाळले आणि आनंदित मनाने त्याने भरताची प्रशंसा केली. त्यानंतर प्रसन्न चित्ताने रामाने भरताला पुन्हा आपल्याजवळ घेतले आणि त्याच विमानाने राम आनंदपूर्वक भरताच्या आश्रमाकडे गेले. तेथे त्या उत्तम विमानातून राम जमिनी उतरले आणि पुष्पक विमानास म्हणाले, जा, मी तुला आज्ञा देतो, आता यानंतर तू धनपालक कुबेराची सेवा कर आणि त्याला वाहून जा. त्यानंतर इंद्र ज्याप्रमाणे देवगुरु बृहस्पतीला वंदन करतो त्याप्रमाणे रामाने वशिष्ठ गुरूंच्या चरणकमळांना नमन केले आणि त्यांना अतिशय उत्तम बहुमूल्य आसन देऊन नंतर राम स्वतः गुरूंच्या जवळ बसले. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे चतुर्दशी सर्ग समाप्त.